श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।
ओ वाळू आरती माझ्या सद्गुरुनाथा
माझ्या साईनाथा
चाही तत्वांचा दीप लाविला आता निर्गुणाची स्थिती कैसी आकारा आली
बाबा आकारा आली
सर्वा घटी भरून उरली साई माऊली
ओ वाळू आरती माझ्या सद्गुरुनाथा माझा साई नाथा पाचाही तत्वांचा दीप लाविला आता
रज तम सत्व तिघे माया प्रसवली
बाबा माया प्रसवली
मायेची या पोटी कैसी माया उद्भवली ओ वाळू आरती माझ्या सद्गुरुनाथा माझ्या साईनाथा पाचाही तत्वांचा दीप लाविला आता सप्त सागरी कैसा खेळ मांडिला
बाबा खेळ मांडिला
खेळोनिया खेळ अवघा विस्तार केला ओ वाळू आरती माझ्या सद्गुरुनाथा माझ्या साईनाथा पाचाही तत्वांचा दीप लाविला आता ब्रह्मांडीची रचना कैसी दाखविली डोळा
बाबा दाखविली डोळा
तुका म्हणे माझा स्वामी कृपाळू भोळा ओ वाळू आरती माझ्या सद्गुरुनाथा माझ्या साईनाथा
पाचाही तत्वांचा दीप लाविला आता
लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी
आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविति साधु संत मनुवेधला माझा आरती ज्ञान राजा
कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबर हो सामगायन करी
आरती ज्ञान राजा
महाकैवल्य तेजा सेविति साधु संत मनुवेधला माझा
आरती ज्ञान राजा
प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले राम जनार्दनी पाई मस्तक ठेविले
आरती ज्ञान राजा
महाकैवल्य तेजा सेविति साधु संत मनुवेधला माझा
आरती ज्ञान राजा
आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंदमो पाय दाखवियाम्हा
पारती तुकारामा
राघवे सागराता जैसे पाषाण तारीले तैसे है तुको बाचे अभंग रक्षीले
पारती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ति आय दाखवियाम्हा पारती तुकारामा
तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासियाले म्हणो निरामेश्वरे चरणी मस्तक ठेविले
पारती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ति पाय दाखवियाम्हा पारती तुकारामा।
जय जय साईनाथ आता पहुडावे मंदिरी हो
जय जय साईनाथ आता पहुडावे मंदिरी हो
आळवितो सप्रेमे तुझला आरती घेऊन करी हो
जय जय साईनाथ आता पहुडावे मंदिरी हो
रंज विसी तू मधुर बोलुनी माय जशी निज मुला हो रंज विसी तू मधुर बोलुनी माय जशी निज मुला हो भोगिसी व्याधी तूच हरुनिया निज सेवक दुखाला हो भोगिसी व्याधी तूच हरुनिया निज सेवक दुखाला हो धाऊनि भक्त व्यसन हरीसी दर्शन देसी त्याला हो धाऊनि भक्त व्यसन हरीसी दर्शन देसी त्याला हो झाले अस तिल कष्ट अतिशय तुमचे या देहाला हो
जय जय साईनाथ आता पहुडावे मंदिरी हो
आळवितो सप्रेमे तुझला आरती घेऊन करी हो जय जय साईनाथ आता पहुडावे मंदिरी हो क्षमा शयन सुंदर ही शोभा सुमन शेज त्यावरी हो क्षमा शयन सुंदर ही शोभा सुमन शेज त्यावरी हो घ्यावी थोड़ी भक्त जनांची पूजनादि चाकरी हो घ्यावी थोड़ी भक्त जनांची पूजनादि चाकरी हो वाळी तो पंच प्राण ज्योति सुमती करी हो वाळी तो पंच प्राण ज्योति सुमती करी हो सेवा किंकर भक्त प्रीति अत्तर परिमळवारी हो
जय जय साईनाथ आता पहुडावे मंदिरी हो
आळवितो सप्रेमे तुझला आरती घेऊन करी हो
जय जय साईनाथ आता पहुडावे मंदिरी हो
सोडून जाया दुःख वाटते बाबांच्या चरणाशी हो सोडून जाया दुःख वाटते साईंच्या चरणाशी हो आज्ञेस्तव हा आशीर्प्रसाद घेऊनी निज सदनासी हो आज्ञेस्तव हा आशीर प्रसाद घेऊनी निज सदनासी हो जातो आता येऊ पुनरपि तव चरणांचे पाशी हो जातो आता येऊ पुनरपि तव चरणांचे पाशी हो उठवू तुझला साई माऊले निज हित साधायासी हो
जय जय साईनाथ आता पहुडावे मंदिरी हो
आळवितो सप्रेमे तुझला आरती घेऊन करी हो
जय जय साईनाथ आता पहुडावे मंदिरी हो स्वामी सुखे निद्रा करा अवधूता बाबा करा साईनाथा चिन्मय हे सुख धाम जाऊनी पहुडा एकांता
वैराग्याचा कुंचा घेऊनी चौक झाडीला बाबा चौक झाडीला दयावरी सुप्रेमाचा शिडकावा दिधला
आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता बाबा करा साईनाथा चिन्मय हे सुख धाम जाऊनी पहुडा एकांता
पाय घड्या घातल्या सुंदर नवविधा भक्ती बाबा नवविधा भक्ती ज्ञानाच्या समया लावुनी उजळल्या ज्योती
स्वामी सुखे निद्रा करा अवधूता बाबा करा साईनाथा चिन्मय हे सुख धाम जाऊनी पहुडा एकांता
भावार्थाचा मंचक हृदया काशी टांगिला हृदया काशी टांगिला मनाची सुमने करुनी केले शेजेला
आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता बाबा करा साईनाथा चिन्मय हे सुख धाम जाऊनी पहुडा एकांता
द्वैताचे कपाट लावुनी एकत्र केले बाबा एकत्र केले दुर्बुद्धीच्या गाठी सोडुनी पडदे सोडिले
आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता बाबा करा साईनाथा चिन्मय हे सुख धाम जाऊनी पहुडा एकांता
आशा तृष्णा कल्पनेचा सोडुनी गलबला बाबा सांडुनी गलबला दया क्षमा शांती दासी उभ्या सेवेला
आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता बाबा करा साईनाथा चिन्मय हे सुख धाम जाऊनी पहुडा एकांता
अलक्षं मनी घेऊनी नाजुक दुःशाला बाबा नाजुक दुःशाला निरंजन सद्गुरु स्वामी निज विलशेजेला
आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता बाबा करा साईनाथा चिन्मय हे सुख धाम जाऊनी पहुडा एकांता
पाहे प्रसादाची वाट द्यावे धुवोनी या ताट शेष घेऊनी जाईन तुमचे झालिया भोजन झालो एक सवा तुम्हा आळवुनी या देवा शेष घेऊनी जाईन तुमचे झालिया भोजन तुका म्हणे चित्त करुनी राहिलो निवांत शेष घेऊनी जाईन तुमचे झालिया भोजन बाबला प्रसाद आता विठो निजावे
बाबा आता निजावे
आपला तो श्रमा कळो ये तसे भावे आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा
बाबा साई दयाळा
पुरले मनोरथ जातो आपुल्या स्थळा मासी जागवू आम्ही आपुल्या चाडा
बाबा आपुल्या चाडा
शुभाशुभ कर्मे दोष हरावया पीडा पता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा
बाबा साई दयाळा
पुरले मनोरथ जातो आपुल्या स्थळा तुका म्हणे दिधले उच्चिष्टाचे भोजन
उच्चिष्टाचे भोजन
नाही निवडिले आम्हा आपुल्या भिन्न आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा
बाबा साई दयाळा
पुरले मनोरथ जातो आपुल्या स्थळा सद्गुरु साईनाथ महाराज की जय
श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।